युगंधर, लेखक निरंजन घाटे। मच्छर तो आत आला, काहीही न बोलता त्याच्यासाठी ठेवलेल्या रिकाम्या खुर्चीत बसून राहिला। त्याच्या चेहऱ्यावरून तो गोंधळल्यासारखा वाटत होता, पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी गोंधळाची जागा कंटाळ्यानं घेतली। पण तो जांभई मात्र देत नव्हता। त्याला भूतांमधून घेऊन येणाऱ्या माणसाने त्या खुर्चीत बसवले होते आणि शांतपणे दार बंद करून तो निघून गेला होता। थोड्याच वेळात टेबलाच्या पलीकडे एक माणूस येऊन बसला। टेबलावर पाटी होती, त्यावरून त्याचे नाव विल्यम वुल्फ असावे, पण तो दिसत होता रेड्यासारखा। नावात काय आहे म्हणा, तो गुरगुरत बोलू लागला। मी मौर्य, तुम्ही बुचकळ्यात पडलाय हे स्पष्टच आहे, तुम्हाला परिस्थितीची कल्पना द्यायला हवी। बर, त्यानंतर तो माणूस विक्रमादित्य मौर्याकडे नुसताच नजर रोखून बघू लागला। वेधक नजर होती, एक्सरेने हाड अन हाड तपासावेत अशी ती भेदक नजर त्याच्या मनाचा अंदाज घेत होती। जरा उभे राहता का, वुल्फ आकल्पित उद्गारला। विक्रम उभा राहिला। आता वाळा, तो बोर झाला होता, जरा चालून दाखवा। त्याने चालून दाखवले। मी मौर्य, तुम्हाला कदाचित मी तुमची चेष्टा करतोय असं वाटेल, पण तुम्ही जरा फेंगडे चालून दाखवलेत तर बरे। गुडघे एकमेकांपासून जास्तीत जास्त बाजूला नेत घोडा केल्यासारखे त्याने चालून दाखवले आणि विक्रम परत खुर्चीकडे आला। खुर्चीवर बसता बसता त्याने वुल्फला म्हटले, मला बऱ्यापैकी पैसा मिळायला हवा। आईला कुठल्या कुठून इथं विदुषकी खेळ करायला आलोय, भूतान, अंदाजे 10,000 मैल। अरे अरे अरे, नाटकी सुरात वुल्फ म्हणाला, बसा तर, यात तुम्हाला एक पैही सुटणार नाही मिस्टर मौर्य। नशीबच थोर असेल तर जान बचावेल तेही नाही, नशीब नसलं तर उघडच आहे मौत। आईला, तुम्ही स्वभावाने फारच मोकळे आहात बुवा, कमाल आहे। या व्यवसायात मनमोकळं असणं चांगलं, तुम्ही परीक्षेत उतरलाय, तुम्ही मला चालू शकाल। फॉर व्हॉट, सांगतो, एक मिनिट धीर धरा, असं म्हणत वुल्फने आपल्या टेबलातून काही कागदपत्र काढली आणि ती विक्रमाकडे सरकवली। वाचून घ्या, तुम्हाला त्यातून बरीचशी कल्पना येईल, नंतर मी आहेच। विक्रमाने ती कागदपत्रे हातात धरली। मायक्रोफिल्म ऐवजी चक्क कागदावर टंकलिखित केलेले वृत्तपत्रीय रिपोर्ट होते ते। खुर्चीत आरामात बसून त्याने वाचायला सुरुवात केली। पहिले कात्रण रुमानियातले होते, तो एक वाह्यात इसम असावा। त्याने रस्त्यात उभे राहून आकाशात बघण्यापलीकडे काहीच केले नव्हते। अधूनमधून अरे वा, वंडरफुल, असे उद्गार तो काढत असे। हळूहळू आणखी काही उत्साही लोक या उद्योगात सामील झाले। नंतर गर्दी वाढली, त्यांचा प्रचंड जमाव झाला। हा जमाव कसला हे बघायला आणखी काही माणसं गर्दीत घुसली। रहदारी थांबली, पोलिसांनी आपले नेहमीचे उपाय वापरले, त्यामुळे जनता आणखी बिथरली। बातमीदार आणि फोटोग्राफर तिकडे धावले, अफवा पसरल्या, प्रत्येकालाच ढगापलीकडे चित्रविचित्र गोष्टी दिसू लागल्या। हवाई दलाची विमानं काय आहे हे बघण्याकरता पाठवली गेली। हे सगळं चालू असताना तो पहिला माणूस शांतपणे घरी निघून गेला होता। गमतीदार गोष्ट आहे, असं विक्रमने अभिप्राय व्यक्त करताच वुल्फने त्याला पुढे वाचायचा आग्रह केला। हा दुसरा रिपोर्ट तुरुंगातून धाडसी पलायन करणाऱ्या दोन खुनी माणसांबद्दल होता। त्यांनी बाहेर पडताच एक मोटार चोरली होती आणि 14 तासांनंतर 600 मैल दूर गेल्यावर पोलिसांनी त्याला पकडलं होतं। तिसरे कात्रण एका अपघातासंबंधी होते, 3 ठार 1 जखमी, मोटारचा पूर्ण चुराडा। तो गंभीर जखमी माणूस 9 तासांनंतर हॉस्पिटलमध्ये मेला होता। विक्रमादित्य मौर्याने फाईल परत देऊन विचारले, मग यात माझा काय संबंध? सांगतो, आपण त्या घटनांचा संगतवार विचार करू, आमच्या डोक्यात या गोष्टी बऱ्याच काळ आहेत, मला वाटतं तुझ्याही लक्षात येतील। पहिल्या घटनेतल्या माणसाने खरं म्हणजे आकाशाकडे बघण्यापलीकडे काहीच केलं नाही, तरीसुद्धा एक दिवस सरकार हादरलं। ह्यातून एकच सिद्ध होतं मिस्टर मौर्य, काही विशिष्ट परिस्थितीत कार्याचे आणि कारणाचे प्रमाण फार व्यस्त असते, कारण माणूस मूर्ख बनतो। हेच तात्पर्य दुसऱ्या शब्दात व्यक्त करायचे झालेच तर योग्य वेळी केलेल्या छोट्या प्रयत्नास घवघवीत यश येऊ शकते। तापल्या तव्यावर पोळी भाजणे म्हणतात ते हेच। हे आपल्याला एकदम मान्य आहे बुवा, विक्रम म्हणाला। आता ही खुनी माणसं घ्या, एक भिंत चढून गेले, एक मोटार चोरली, पेट्रोल संपेपर्यंत ताबडली नि सोडून दिली, नंतर पोलिसांना शरण गेले, पण त्या 14 तासात एका छोट्या राष्ट्राचं धाबं दडाण।
Sample complete. Ready to continue?